समास चार, शाश्वत ब्रह्मनिरूपण। येथे जे जे निर्माण होते त्याची अखेर मातीच होते, परंतु ही पृथ्वी देखील अखेरीस पाण्यात विरते। अशा प्रकारे एक एक भूत लीन होत जाते आणि अखेरीस फक्त शाश्वत असं ब्रह्म उरतं। हे ज्ञान नीटपणे होत नाही तोपर्यंत जन्ममृत्यू चुकत नाही। म्हणूनच पूर्वपक्ष सिद्धांत पक्षाच्या वादात न पडता पक्षातीत असे शाश्वत ब्रह्म ओळखावे। लोकांच्या नादी लागून मध्येच ज्ञान झाले असे वाटू न देता पूर्ण खात्रीचे ज्ञान करून घ्यावे, तोपर्यंत साधना सोडू नये। श्रीराम, पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासून होती लाकडे, लाकडे भस्मोन पुढे पृथ्वीच होये। नाना धान्यांची नाना अन्ने, मनुष्य करती भोजने, नाना विष्ठा नाना वमने पृथ्वीच होये। मनुष्य मरताच ऐका, क्रिमी भस्म का मृत्तिका, ऐशा काया पडती अनेका पुढे पृथ्वी। पदार्थ दाटले अपार, किती सांगावा विस्तार, पृथ्वी वाचून थार कोणास आहे। उत्पत्ती स्थिती संवारते, ते ते पृथ्वी समिळोन जाते, जितुके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी। लोकनाना धातू पुरिती, बहुता दिवसा होये माती, सुवर्ण पाषाणाची गती तैसीच आहे। मातीचे होते सुवर्ण आणि मृत्तिकेचे होती पाषाण, महा अग्निसंगे भस्मोन पृथ्वीच होये। सुवर्णाचे जर होते जर शेवटी कुजोन जाते, रस होऊन वितुळते पुन्हा पृथ्वी। पृथ्वीपासून धातू निपजती, अग्निसंगे रस होती, तया रसाची होये जगती कठीण रूपे। नाना जळासी गंध सुटे, तेथे पृथ्वीचे रूप प्रगटे, दिवसेंदिवस जळ आटे पुढे पृथ्वी। जितुका काही झाला आकार, तितुक्यास पृथ्वीचा आधार, होती जाती प्राणी मात्र शेवट पृथ्वी। हे किती म्हणोन सांगावे, विवेके अवघेची जाणावे, काजणी भाजणीचे समजावे मूळ तैसे। आप आळोन पृथ्वी झाली, पुन्हा आपीच विराली, अग्नियोगे भस्म झाली म्हणोनिया। जे जे जेथे निर्माण होते ते ते तेथे लया जाते, येणे रीती पंचभूते नाश पावती। भूत म्हणजे निर्माण झाले, पुन्हा मागुते निमाले, पुढे शाश्वत उरले परब्रह्म ते। ते परब्रह्म जो कळेना, तो जन्म मृत्यु चुकेना, चत्वार खाणी जीवनाना होणे घडे। जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळासी नाही मूळ बरे पहा। पूर्वपक्ष म्हणजे झाले, सिद्धांत म्हणजे निमाले, पक्षातीत जे संचले परब्रह्म ते। हे प्रचितीने जाणावे, विचारे खुणे सी बाणावे, विचारे विणशिणावे तेची मूर्खपण। ज्ञानी भिडेने दडपला, निश्चळ परब्रह्म कैचे त्याला, उगाच करीतो गलबला मायेमध्ये। माया निशेष नासली, पुढे स्थिती कैसी उरली, विचक्षणे विवरिली पाहिजे स्वये। निःशेष मायेचे निरशन होता आत्मनिवेदन वाच्यांश नाही विज्ञान कैसे जाणावे लोकांचे बोली जो लागला तो अनुमानेच बुडाला या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पहावे इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत ब्रह्म निरूपण नाम समास चौथा श्रीराम।